नमस्कार। ही सहावी प्लेलिस्ट बखर या अनोख्या साहित्य प्रकाराबद्दल थोडक्यात माहिती देणारी आहे, तसेच या दोन महासमर्थांच्या बखरींची महती सांगणारी आहे। इथे आपण श्री हनुमंत स्वामी कृत समर्थ रामदास स्वामी यांची बखर आणि श्री गोपाळबुवा केळकर यांची श्री स्वामी समर्थांची बखर या दोन बखरींबद्दल बोलतोय। समर्थ बोधाच्या या सीझन 1 6 अध्यायात या गोपाळबुवा केळकरांचा आणि त्यांच्या बखरीचा उल्लेख आला आहे। बखर हा मराठी ऐतिहासिक गद्य साहित्यातील हिस्टॉरिकल प्रोज लिटरेचरमधील एक प्रकार आहे, ज्याच्यात जनरली थोर पराक्रमी पुरुषांची चरित्र, इतिहासातील महत्त्वाच्या घटना, घडामोडी, लढाया, राजघराण्यांचे इतिहास या सगळ्याबद्दल वाचायला मिळतं। काही इतिहास संशोधकांच्या मते हा शब्द बखर आयदर फारसी अरबिक वर्ड खबर म्हणजे बातमी, हकीकत या खबर शब्दावरून डिराईव झालाय, तर काही हिस्टॉरियन्सच्या मते हा शब्द बखणे म्हणजे कंटिन्युअसली सतत खूप बोलणे यापासून आला आहे। पूर्वी राजे, महाराजे, पेशवे, काही प्रभावी नेते, इन्फ्लुएन्शियल पॉलिटिकल लीडर्स, त्यांच्या नोकरीत, दरबारात, सेवेत असणाऱ्या लोकांना आज्ञा देऊन त्यांच्या राजवटीत घडत असलेल्या सगळ्या महत्त्वाच्या घटना, मेजर इव्हेंट्स क्रॉनिकल करून ऑर्डरमध्ये नोंद करून बखर स्वरूपात जतन करून ठेवित असत। अर्थात समर्थांवर लिहिणाऱ्या बखरकारांनी या दिग्गज समर्थांच्या महाप्रतापाने, त्यांच्या अतुल्य अशा चरित्रामुळे प्रभावित होऊन अत्यंत श्रद्धेने, हृदयस्थ प्रेरणेने स्वतःहून त्यांच्यावर बखरी रचले आहेत। एकट्या शिवाजी महाराजांवरच 10 बखरी लिहिल्या गेल्या आहेत। समर्थ राजा शिवाजी, समर्थ रामदास आणि स्वामी समर्थ या तिघांवर अमाप चरित्र सुद्धा लिहिली गेली आहेत। टीव्ही सिरियल्स, सिनेमे अजूनही त्यांच्यावर काढले जात आहेत। याचं कारण जे काही सर्वोत्तम, बेस्ट ऑफ द बेस्ट आणि कुठल्याही काळात रेलेव्हंट असा समर्पक, काळ सुसंगत आणि अति आवश्यक असाच बोध आपल्याला त्यांच्या संन्यस्त, देवतुल्य अशा चरित्रातून मिळतो। पण चरित्र आणि बखर यात फरक आहे। आत्ताच आपण पाहिलं की बखर हा वाङ्मय प्रकार एखाद्या विषयाबद्दल डिटेल्ड वर्णनपर खबर स्वरूप माहिती देणारा आहे। जनरली बखरकार त्या पर्टिक्युलर विषयाला धरून ज्या घटनांची नोंद बखरीत करतो त्या आयदर त्यांनी स्वतः प्रत्यक्ष पाहिलेल्या असतात किंवा ज्यांनी त्या विटनेस केल्या आहेत, ज्यांच्या समोर त्या घडल्या आहेत, त्यांच्याकडून माहिती घेऊन त्या ऐकीव माहितीवर आधारित बखरीत नोंद केली जाते। याचबरोबर भूतकाळात, पास्टमध्ये होऊन गेलेल्या घटनांवर बखर लिहायची असेल, एखाद्या राजाची, पुढाऱ्याची तशी आज्ञा झाली असेल, तर बखरकार जी काही लेखी माहिती, कागदपत्र, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स इत्यादी गोष्टी उपलब्ध असतील त्या बेसिसवर, त्याचबरोबर अधिकारी, माहितीगार, इतिहास पंडितांचा आश्रय घेऊन, त्यांची मदत घेऊन बखरकार बखर लिहितात. बखरकार या सगळ्या माहितीला पाहिलेल्या ऐकलेल्या आणि गोळा केलेल्या इन्फॉर्मेशनला मग स्वतःचा असा पर्सनल टच देतो आणि आपल्या स्वतःच्या शैलीत ते सर्व लिहितो. कथेला रोचक इंटरेस्टिंग करण्यासाठी बखरकार जुन्या पौराणिक कथांचे संदर्भ रेफरन्सेस बखरीत देतात. सुभाषितांचा संस्कृत सेइंग्स वापर करतात. काही बखरकार तत्कालीन त्यावेळच्या लोकस्थितीचे वर्णन करतात. या पलीकडे जाऊन बखर अधिक मनोरंजक करण्यासाठी काही बखरकार अद्भुत असे दैवी चमत्कार, काल्पनिक भाषणे, अतिरंजित एक्झॅजरेटेड अशी वर्णने कथेत पेरतात. या सगळ्यामुळे रिसर्चच्या दृष्टीने बखरीला गौण स्थान आहे, मायनर इम्पॉर्टन्स आहे. बखरीकडे एक महत्त्वाचं इतिहासाचं साधन म्हणून इतिहास संशोधक पाहत नाहीत. खरं तर बखर या पेक्युलियर वाङ्मय प्रकारामुळे आपल्याला आपल्याच सांस्कृतिक परंपरेबद्दल, कल्चरल ट्रेडिशनबद्दल बरंच काही कळू शकतं. आपल्या सामाजिक प्रथा, चालीरीती, सोशल बिलीफ्स या कशा बदलत गेल्या, त्यांचा कसा विकास झाला हेही निरनिराळ्या बखरींच्या वाचनाने समजू शकते. असं जरी असलं तरी पण एक ऐतिहासिक पुरावा म्हणून रिसोर्स मटेरियल विच कॅन बी यूज्ड एज प्रूफ बाय हिस्टोरियन्स या दृष्टीने बरेचसे इतिहास पंडित बखरीकडे पाहत नाहीत हेही खरं. पण समर्थ भक्त श्री शंकर देव ह्यांचं मत वेगळं आहे. नानासाहेब आपल्या श्री समर्थ अवतार या श्री समर्थांच्या चरित्रात्मक ग्रंथात म्हणतात, मला स्वतःला ऐतिहासिक पुराव्यात कागदपत्रां इतक्याच बखरीही महत्त्वाच्या वाटतात. इथे देव स्पष्टपणे आपल्याला सांगतायत की कागदपत्रां इतक्याच म्हणजे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणून जे काही रिटर्न मटेरियल असेल, लेखी पुरावे असतील, त्यात मी कागदपत्रां एवढंच इम्पॉर्टन्स बखरींना देतो. पुढे नानासाहेब म्हणतात, बखरींची भाषा ही मला जिवंत वाणी वाटते. ती जिवंत माणसांनी जिवंत लोकांसाठी लिहिलेली असते. श्री समर्थांच्या बखरीबद्दल बोलताना देव म्हणतात, हनुमंत स्वामी कृत बखरीला माझे शतशः प्रणाम आहेत. हंड्रेड्स ऑफ टाइम्स आय बाव बिफोर हर. तिची भाषा फार मोहक आहे. श्री समर्थ कार्यात माझा जन्म तिच्या पोटी झाला याचा मला केव्हाही विसर पडत नाही. मी तिला माझी आई मानतो. आईच्या कुशीत नसताना बालकाला जो निरतिशय सुपरलेटिव्ह असा आनंद होत असतो त्याचा अनुभव बखर वाचित असता मला येत असतो. आपल्या सद्गुरूंच्या आयुष्यावर लिहिलेल्या बखरीला आई म्हणून संबोधावे आणि ती बखर आपल्या सद्गुरूंच्या आयुष्यातले प्रसंग, घटना, त्यांच्या लीला हे सर्व वाचताना होणाऱ्या आनंदाची तुलना आईच्या कुशीत झोपताना जो स्वर्गीय सुखाचा आनंद प्राप्त होतो त्याच्याशी करणे हे असं काही फक्त नानासाहेब देवच लिहू शकतात आणि म्हणूनच त्यांना समर्थ हृदय म्हणतात. या परमानंदाचा आस्वाद सर्वांना घेता यावा म्हणून इथे नानासाहेब समर्थ भक्तांना आवर्जून सांगतात की जसे तुम्ही रोज नित्यनेमाने ग्रंथराज दासबोध यातील दोन समास, दोन चॅप्टर्स आणि 11 मनाचे श्लोक रोज वाचता, तसेच समर्थ बखरीतला काही भाग क्रमशः, म्हणजे एक भाग झाला की दुसरा, रोज नियमाने वाचत जा. आत्ताच आपण डिस्कस केलं की बरीचशी बखरीतली माहिती ही ऐकीव स्वरूपाची असते, आणि म्हणून आपण पाहतो की थोर सत्पुरुषांच्या समर्थांच्या वर ज्या बखरी लिहिल्या जातात, जी चरित्र लिहिली जातात, त्यात बऱ्याच वेळा खूप फरक आढळतात. एकाच प्रसंगाबद्दल वेगवेगळे बखरकार, चरित्रकार वेगवेगळं बोलतात. सन, शक, तिथी, काल, जेव्हा एखादी गोष्ट घडली त्या इयर, डे, डेट, टाइम ह्याच्याबद्दल पण बरेचदा एकवाक्यता नसते. एखादी महत्त्वाची घटना कोठे घडली, घटनास्थळी कोण हजर होतं, एवढंच नव्हे तर त्यावेळी चरित्र नायकाच्या, समर्थांच्या मुखातून निघालेले बोल, त्यांनी दिलेला संदेश यात सुद्धा मतभिन्नता दिसते. अशा गोंधळात टाकणाऱ्या गोष्टी आपल्या वाचनात आल्या, मग साधारणतः आपण मग त्याच्यावर चिकित्सा करायला लागतो, सगळ्या गोष्टी क्रिटिकली एक्झामिन करायला लागतो, आणि हे बरोबर का ते बरोबर यातच अडकायला लागतो. हा मुद्दा अगदी विस्ताराने आपण चॅप्टर 3 डिस्कस केलाय. श्री हनुमंत स्वामी कृत बखर ही सुद्धा याला अपवाद नाही. समर्थांच्या या बखरीत वर्णन केलेले प्रसंग, सांगितलेल्या गोष्टी, दिलेल्या शक मित्या, इयर्स, डेट्स यावर नंतर वेळोवेळी बरेच आक्षेप घेण्यात आले. बखरीवर अनेक संपादन संस्कारही करण्यात आले, बऱ्याच गोष्टी एडिट करण्यात आल्या, आणि म्हणूनच नानासाहेब याबाबतीत एक अतिमोलाचा आणि आपल्याला विचार करायला लावणारा असा सल्ला देतात. देव म्हणतात की बखरीची वेरॅसिटी, तिचे प्रामाण्य कसेही असो, आधी तुम्ही भक्तिभावाने बखर वाचा. ती वाचून श्री समर्थ चरणी तुमचे भक्ती प्रेम जडले, म्हणजे मग करवेल तितकी चिकित्सा साऱ्या जन्मभर करा. त्या चिकित्सेने तुमचे भक्ती प्रेम दृढावतच जाईल. पण आपण आधीच संशय वृत्तीने चिकित्सा करू लागू तर श्री समर्थ आपणाकडे पाठ फिरवतील आणि त्यांचे चरण मात्र आपणास दुरावतील. समर्थ संप्रदायात, श्री समर्थपर वाङ्मयात, देवांचे लेखन म्हणजे शेवटचा शब्द असे मानले जाते. म्हणून निमूटपणे चिकित्सा न करता आपणही त्यांच्या प्रत्येक आदेशाचे पालन करायचे. समर्थ चरणी भक्ती प्रेम जडे पर्यंत अगदी भक्तिभावाने बखर वाचायची. मला वाटतं की इथे नानासाहेबांना असं म्हणायचंय की एकदा आपले आपल्या आराध्याबरोबर अगदी जिव्हाळ्याचे स्ट्रॉंग असे भक्ती प्रेमाचे ऋणानुबंध प्रस्थापित झाले, एस्टॅब्लिश झाले, आणि मग आपण त्यांच्या बखरीतल्या चरित्रातल्या वाचलेल्या गोष्टी, घडलेल्या घटना प्रसंग ॲनलाइज करू लागलो, त्यावर चिकित्सा करू लागलो, त्यांच्या जीवन कार्यासंबंधी नेमक्या माहितीचा प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून त्यावर रिसर्च करू लागलो, तर आपली भक्ती दृढावतच जाईल, आणखीन वाढतच जाईल. याचं कारण असं की अत्यंत श्रद्धेने, भक्तीने आणि समर्थ कार्याच्या प्रेमापोटी केलेल्या या अशा संशोधनामुळे हे दोन्ही समर्थ एवढे प्रभावित होतात की मग तेच आपल्याशी बोलायला लागतात, संवाद साधायला लागतात, आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ लागतात, मनातला गुंता सोडवायला मदत करतात, स्वतःहून अनेक गोष्टींचा उलगडा आपल्यासाठी करतात। हे असं सगळं व्हायला लागलं की या चिकित्सक भक्त संशोधकाला हळूहळू या दोन्ही समर्थांच्या अलौकिकतेची, त्यांच्या सुपर ह्युमन नेचरची, त्यांच्या सार्वभौमतेची, ॲब्सोल्यूट सुप्रीमसी ओवर एव्हरीथिंग याची जाणीव होऊ लागते। आणि मग आपल्या मर्यादित लिमिटेड अशा संशोधनाचा छोटासा असा स्कोप तो किती, आणि समर्थांच्या प्रचंड अशा कार्याचा विश्वव्यापी आवाका तो काय, हे सर्व त्याच्या लक्षात यायला लागतं। आणि अति नम्रतेने तो या महासमर्थांपुढे नतमस्तक होतो। मग ज्यावर तो चिकित्सा करत होता, रिसर्च करत होता, त्या काळ वेळ व्यक्ती तिथी या सर्व एखाद्या प्रसंगाशी निगडित गोष्टी फारशा महत्त्वाच्या राहतच नाहीत। मग आता ही दृढावलेली, स्ट्रेंथन झालेली भक्ती आणखीन कशी वाढवता येईल? सर्व सामर्थ्यशाली समर्थांच्या हृदयात कायमचं कसं स्थान मिळवता येईल, याच विचारात आता भक्त संशोधक राहू लागतो। सतत आत्मअनुसंधान कसं टिकवता येईल, हाच विचार त्याच्या मनात सारखा घोळत राहतो। रिसर्च टू इनर सर्च हा त्याचा प्रवास आता सुरू होतो। इथेही आत्मअनुसंधान टिकवण्यासाठीच, सतत आत्म्याशी कनेक्टेड राहण्यासाठीच साधना कशी करायची, हेच शंकररावांनी अगदी थोडक्यात सांगितलं आहे। आपण स्वामी समर्थांचे भक्त आहोत, नित्यनेमाने अर्धा तास तरी आपण स्वामींची उपासना करतोच, जसे श्री गुरु लीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत इत्यादी पोथ्यांचे पारायण, तारक मंत्र, स्वामी स्तवन, गुरुस्तवन अशा विविध स्वामी स्तोत्रांचे पठण, स्वामींचे नामस्मरण, या सगळ्याबरोबर मनाला बोध करण्यासाठी, आत्मिक उन्नतीसाठी, ज्ञानासाठी, टू गेन स्पिरिच्युअल विजडम, नानासाहेब जो अभ्यास समर्थ भक्तांकडून अपेक्षित आहे असं सांगतात, तो आपण करणे आत्यंतिक गरजेचं आहे। म्हणून स्वामींच्या नित्य उपासने बरोबर शंकररावांनी मेन्शन केलेल्या या गोष्टी करायलाच हव्या। एक, नित्यनेमाने रोज श्री गोपाळबुवा केळकर यांच्या स्वामी समर्थांच्या बखरीतल्या थोड्या भागाचे वाचन। दोन, रोज 11 मनाच्या श्लोकांचे वाचन श्रवण। तिसरी गोष्ट जी देवकराला सांगतात ती म्हणजे त्यांच्या सद्गुरु श्री समर्थांनी कथन केलेल्या दासबोधाच्या 2 समासांचे नित्य पठण। हे करणं कधीही श्रेयस्करच, उत्तमच, कारण दिव्य जीवन, डिवाईन असं लाईफ कसं जगायचं हे हा ग्रंथ आपल्याला शिकवतो। याच्या नित्य अभ्यासाने आपला फोकस सतत आपल्या खऱ्या स्वरूपावरच राहतो, आपलं लक्ष आत्म्यावर केंद्रित असं राहतं। पण जर का हे कठीण वाटत असलं तर मग काय करायचं? आपल्या सद्गुरूंनी, परब्रह्म स्वामी समर्थांनी तर कधी काही लिखाण केलं नाही, कधी प्रवचन दिलं नाही, कधी पुराण सांगितलं नाही किंवा कीर्तन केलं नाही, तशी त्यांना कधी गरजही भासली नाही। याचा अर्थ त्याने आपल्याला काही बोध केलाच नाही आहे का? असं बिलकुल नाही आहे. आणि आपल्या सर्वांना हे चांगलंच माहिती आहे. स्वामींचा नित्याचा वावर वरवर सहज भासणारा पण कायम सहेतुक असणारा हाच त्यांचा उपदेश. त्यांच्या क्षणोक्षणी चालणाऱ्या लीला हीच त्यांची शिकवण. त्यांच्या मुखातून निघालेले बोल हीच आपली गीता. समर्थ स्वामींचा या भूतलावरचा संचार आणि त्यातून मिळणारा जो बोध हेच आपले वेद आणि हेच आपलं भागवत. हाच आपण सर्व दासांना समर्थानी केलेला बोध. हाच आपला दासबोध. आणि म्हणून तिसरी गोष्ट जी आपण करायची आहे ती अशी. स्वामींनी ज्या असंख्य लीला केल्या त्यातील रोज नित्य किमान ॲटलिस्ट 2 लीला घेऊन त्यातील बोधाचे वाचन श्रवण. या सीझनच्या चॅप्टर 8 मनाच्या श्लोकांचे आणि समर्थानी केलेल्या बोधाचे श्रवण कसे करायचे, त्यावर चिंतन मनन करून तो बोध आचरणात कसा आणायचा, स्वतःला कसे घडवायचे आणि आयुष्य सार्थक कसे करायचे याबद्दल आपण ऐकलं आहेच. चला तर मग आजपासून स्वामींच्या इतर पोथ्यांप्रमाणे आपण श्री गोपाळबुवा केळकर यांच्या श्री स्वामी समर्थांच्या बखरीचीही नित्य पारायणे करूया. आणि आपण सर्व स्वामींचे दास त्यांच्या लीला श्रवण करून त्यातील बोध आत्मसात करून असिम्युलेट करून आपण सारेच समर्थ होऊया. आणि समर्थ होऊनही कायम स्वरूपी या महासमर्थांचे दास बनून राहूया.
Jay, Jay.